नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो, लोकसभा वेचणुकेच्या पहिल्या पावण्याखातीर प्रचार तेंगशेर पावला। वडील राजकीय फुडारी मतदारांक आकर्षित करपाखातीर वेगवेगळ्या राज्यांनी रॅली करतात, तशेच भौशीक बसका घेतात। भाजपाच्या वडील फुडारी आणि प्रधानमंत्री आयज केरळात वेगवेगळ्या वाठारांनी लोकसभा वेचणुकेखातीर प्रचार करतले। भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह आज जयपुरात रोड शोचे फुडारपण करतले। 140 कोटी लोकांची सपना पुराय करप हो भाजपाच्या घोषणापत्राचो हेत असा, असे प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी हांनी म्हळा। आयपीएल क्रिकेट सर्तीत काल मुंबईत झाल्या खेळात चेन्नई सुपर किंग्सन मुंबई इंडियन्सक 20 धावण्यांनी हरयले। कोलकात्यात झाल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्सान लखनौ सुपर जायंट्सचेर 8 विकेटींनी जैत मिळयले। आता पुराय खबरो, संसदीय वेचणुकेच्या पहिल्या पावण्याखातीर प्रचार नेटान सुरू आसा। पहिल्या पावण्यात 19 एप्रिलाक 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 120 लोकसभा मतदारसंघांनी आणि सिक्कीमच्या 32 विधानसभा मतदारसंघांनी तसेच अरुणाचल प्रदेशातल्या 60 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले। मतदारांक आकर्षित करपाखातीर राजकीय पक्षांच्या वरिष्ठ फुडारी रॅली आणि रोड शो करतात। मध्य प्रदेशातल्या नर्मदापुरम जिल्ह्यातल्या पिपरिया हंगा झाल्या भौशीक बसकेत भाजपाचे संकल्पपत्र जारी झाल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयताले। भाजपाचे घोषणापत्र युवा सत्ता, बायला, शेतकार आणि गरिबांक समर्पित असा आणि तातून 140 कोटी लोकांची सपना वास्तवात रुपांतरित करपाचो हेत असा, असे प्रधानमंत्र्यांनी सांगले। सामाजिक, भौतिक आणि डिजिटल मुळाव्या साधन सुविधांचा विस्तार करप हे भाजपाचे मुखेल प्राधान्य असा, असे त्यांनी सांगले। फुडली 5 वर्षा सरकार सगळ्यो येवजण्यो चालू दवरतले, असे त्यांनी सांगले। भाजपा हो एकूच पक्ष दिल्ली आश्वासना पुराय करता, असे भाजपाचे वडील फुडारी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांनी सांगले। पक्षाच्या घोषणापत्रात पळयल्यार तातूंतल्यान कलम 370 आणि तिहेरी तलाक काढून उडोवपाची उतरा पुराय झाली हे स्पष्ट जाता, असे बिहारातल्या जमुई आणि बांका हंगा झाल्या भौशीक बसकांनी उलयतना त्यांनी सांगले। तरणाट्यांचे सपन फक्त इंडी अलायन्स पुराय करूंक शकता असो दावो राजद फुडारी तेजस्वी प्रसाद यादव हांनी केलो। महाराष्ट्र आणि छत्तीसगडात प्रचार करताना भाजपाचे वडील फुडारी अमित शाह हांनी आरक्षण देशात सदांच उरतले आणि आपलो पक्ष कोणाकूच ते काढपाक दिवचो ना, असे स्पष्ट केले। आतंकवादाचेर आळाबंद हाडपाक आणि नक्षलवाद जवळजवळ सोपोवपाक पक्षान मोठो महत्वाचो वावर केलो, असे त्यांनी सांगले। उत्तराखंडातल्या श्रीनगर गढवालात वेचणुकेच्या रॅलीत उलोप करताना युपीचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी योगी आदित्यनाथ हांनी फाटल्या दशकातल्या भारताच्या प्रगतीविषयी सांगले आणि देशभरात दिसपी परिवर्तनकारी बदलांचेर भर दिलो। भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या पक्षाच्या उमेदवारांखातीर 2 भौशीक बसकांनी उलोवपाखातीर काल राती कोची शहरात पावले। आज सकाळी ते एनडीएचो उमेदवार डॉ टीएन सरसुहाच्या समर्थनात आलातूर राखीव मतदारसंघाखाला आशिल्ल्या कुन्नमकुलमा लागसार चेरुवट्टानी हांगा भौशीक बसकेत उलोवप करतले। चेरुवट्टानी उपरांत मोदी अट्टिंगलाक वतले आणि थंय ते कट्टकार्डाच्या कॉलेजीच्या मैदानाचेर वेचणूक रॅलीत उलोवप करतले, जंय भाजपान विदेश वेव्हार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हाका पक्षाची उमेदवारी दिल्या। राजस्थानातल्या काँग्रेस, भाजपा आणि हेर पक्षांनी पहिल्या पावण्यावेल्या वेचणुकेखातीर वेचणूक प्रचारात आपली पुराय शक्त घाल्या। भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह आज जयपुरात रोड शोचे फुडारपण करतले। हो रोड शो सांगनेरी गेटा सावन छोटी चोपड मेरेन जातलो। भाजपाचे हेर जायते वरिष्ठ फुडारी आणि काँग्रेसीचे फुडारी आपल्या पक्षांखातीर प्रचार करतले। आज भाजपान सगळ्या वरिष्ठ फुडाऱ्यांक वेचणूक प्रचारात उभे केल्यात। मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आज सकाळी भरतपुरात शो करतले। उपमुख्यमंत्री दिया कुमारी नागौर, मंत्री किरोली लाल मीना दौसात आणि मदन दिलावर कोटा हांगा भौशीक बसका घेतले। राज्य सरकारचे सगळे मंत्री आणि आदले मंत्री वेगवेगळ्या वाठारांनी पक्षाखातीर वेचणूक प्रचार कार्यावळीत वाटो घेतले। भारतात नेपाळातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी पातळिल्ल्या आणि भलायकी आणि शिक्षणाच्या मळार वावुरपी वेगवेगळ्या संघटनांक 35 एम्ब्युलन्स आणि 66 शाळेच्यो बशी भेटयल्यात। गाड्यांची चावी भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळचे अर्थमंत्री वर्षा मनपून हांच्या स्वाधीन केली। नेपाळ भारत उदरगत भागीदारीखाला भारत सरकारच्या बऱ्याच काळासावन चलत आयिल्ल्या उपक्रमांतलो हो एक उपक्रम आशिल्ल्याचे राजदूतान सांगले. यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. फाटल्या 10 वर्सात भाजपान गरिबांखातीर कांयच करूंक नाशिल्ल्यान ताचेर विश्वास दवरचो न्हय अशें काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी काल भाजपाच्या वेंचणूक घोषणापत्राचेर टिका करून सांगले. काल दनपारा नागपुरात जाल्ल्या भौशीक बसकेत उलोवप करून प्रसार माध्यमांकडेन उलयतना तरणाटे नोकरी सोदतात, चलनवाड वाढत आसा, पूण प्रधानमंत्र्यांक ह्या प्रस्नांचो हुस्को ना अशें सांगले. हाचे आदी दिल्लीत खबराकारांकडेन उलयतना जाहीर जाल्लो लोकसभा वेंचणुके खातीर भाजपाचो जाहीरनामो फटाचे पॅक अशें पक्ष फुडारी सुप्रिया श्रीनाथे हांणी सांगले. रोजगार दिवपाची येवजण भाजपाच्या घोषणापत्रात आसपावंक ना असो आरोप तिणे केला. आप फुडारी आणि दिल्ली मंत्री अतिशी हांणी भाजपाच्या वेंचणुकेच्या घोषणापत्राचो उल्लेख करून जुमला पत्र अशें म्हळें आणि 10 वर्सां सत्ते रावन लेगीत पक्षान आश्वासना पुराय करूंक नाशिल्ल्याचो आरोप केलो. तातून तरणाटे शेतकार वा रोजगाराचो उल्लेख ना आणि बिहार सारख्या राज्यांखातीर कांयच नाशिल्ल्याचे घोषणापत्राचेर टिका करतना राजद फुडारी आणि बिहाराचे आदले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हांणी सांगले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हांणी भाजपाच्या घोषणापत्राक अपेस आयिल्ल्या बँकेचेर काढिल्लो पोस्ट डेटेड चेक अशें नाव दिला. राहुल गांधीच्या फुडारपणाखाला काँग्रेस लोकांचे दुःख सोपयतली अशें तांणी स्पष्ट केलें. जम्मू काश्मीरात दोंगरी जिल्लो दोडा हांगा 100 वर्सांवयर पिरायेच्या 3 डझनावयर मतदारांक येवकार देऊन इतिहास घडोवपाचे वाटेर आसा. जिल्ह्यात 37 मतदार आसात जे 100 वर्सांवयर आसात आणि ह्या वेंचणुकांनी मतदान करपाक तयार आसात. तातूंतलो सगळ्यात जाणटो 108 वर्सां पिरायेचो आसा. जिल्हा वेंचणूक अधिकाऱ्यान तांचे खातीर खाशेली व्यवस्था केल्या. तांकां येवन मतदान करपाक पालखी दितले. भारताचो वेंचणूक आयोग जाणट्यांक तांच्या घरात मतदान करपाक परवानगी दिता आणि ते खातीर ECI अधिकाऱ्यांचे पंगड तांच्या घराक भेट देऊन तांकां आदीच मतदान करपाक मदत करतले. पण डोडा जिल्ह्यात या 100 वर्सांवयल्या मतदारांनी घरात मत दिवचे बदला लागसारच्या मतदान केंद्रांनी पावून 19 एप्रिलाक हेर मतदारांवांगडा मत दिवपाचे थारायला. हरियाणात आता मेरेन सी विजील एपावरवी खात्याक 1,666 कागाळी मेळ्यात. तातूंतली 1,383 कागाळ्यो वैध आसात आणि नेमाप्रमाण हाताळटात अशें हरियाणाचे मुखेल वेंचणूक अधिकारी अनुराग अग्रवाल हांणी सांगले. तातूंत अंबाला जिल्ह्यात 348, भिवाणी जिल्ह्यात 53, फरिदाबादात 62, फतेहाबादात 64, गुरुग्रामात 98, हिसारात 103, पंचकुलात 96, सिरसात 367, सोनीपतात 116, यमुनानगरात 52 कागाळींचो आसपाव आसा. खेळात आयपीएल क्रिकेट खेळात कोलकाता नाईट रायडर्सान काल सांजे कोलकाताच्या इडन गार्डन्सात लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 8 विकेटींनी हारयले. नाईट रायडर्सान फक्त 15.4 ओव्हरींनी 162 धावण्यांचे लक्ष गाठले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमात जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्सान मुंबई इंडियन्साक 20 धावण्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना चेन्नई पंगडान 20 ओव्हरींनी 4 गडे वगडायत वट्ट 206 धावण्यो काढल्यो. मुंबई पंगडान 20 ओव्हरींनी 6 गडे वगडावन 186 धावण्यो काढल्यो. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमाचेर आयज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदीं मॅच जातली. सांजे 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्याखातीर प्रचार तेंगशेर पावला. वरिष्ठ राजकीय फुडारी मतदारांक आकर्षित करपाखातीर वेगवेगळ्या राज्यांनी रॅली करतात तशेंच भौशीक बसका घेतात. भाजपाचे वडील फुडारी आणि प्रधानमंत्री आयज केरळात वेगवेगळ्या वाठारांनी लोकसभा वेंचणुके खातीर प्रचार करतले. भाजपाचे वडील फुडारी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह आयज जयपुरात रोड शोचे फुडारपण करतले. 140 कोटी लोकांची सपना पुराय करप हो भाजपाच्या घोषणापत्राचो हेत आसा अशें प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल मुंबई जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्सान मुंबई इंडियन्साक 20 धावण्यांनी हारयले. कोलकातात जाल्ल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्सान लखनौ सुपर जायंट्साचेर 8 विकेटींनी जैत मेळयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.